चीनी मंडी .com पॉडकास्ट।
राज्यात 12 कारखान्यांची धुरांडी थांबली। महाराष्ट्रातील साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे। गेल्या आठवड्यात राज्यातील 5 साखर कारखान्यांनी गाळप थांबवलं आहे, त्यामुळे आता राज्यातील एकूण 192 साखर कारखान्यांपैकी गाळप थांबलेल्या कारखान्यांची संख्या 12 झाली आहे। या संदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, राज्यात आतापर्यंत 841 लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे। हंगाम 110 दिवसात संपला आहे, अर्थात राज्यातील काही मोजके कारखाने एप्रिल अखेरपर्यंत चालणार आहेत, अन्यथा इतर कारखाने मार्चमध्येच गाळप थांबवतील। राज्यात KGS शुगर्स या साखर कारखान्यातील गाळप पहिल्यांदा थांबवण्यात आलं। कारखाना 69 दिवस चालला आणि 3 फेब्रुवारीला गाळप थांबलं। कारखान्यात 49,468 टन ऊस गाळप झालं आणि त्यातून 8.68% 42,940 क्विंटल साखर तयार झाली। त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी जय श्रीराम साखर कारखान्याचं गाळप थांबलं। त्यांनी 1,66,402 टन गाळपातून 1,72,500 क्विंटल साखर तयार केली। त्यांना 10.37% उतारा मिळाला। पहिल्या टप्प्यातील या कारखान्यांनंतर आता पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचं गाळप थांबवण्यात आलं आहे। FRP ची ही थकबाकी आता कमी होत असल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली। गेल्या 4 दिवसात साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे 400 कोटी रुपये भागवले आहेत, त्यामुळे एकूण थकबाकी 4,200 कोटी रुपयांच्या घरात आली आहे। साखर आयुक्तालयाकडून साखर साठा जप्त करण्याचा इशारा दिल्यानंतर हादरलेल्या साखर कारखान्यांनी फेब्रुवारीच्या 2 आठवड्यात शेतकऱ्यांची जवळपास 2,000 कोटी रुपयांची बिलं भागवली आहेत। आयुक्तालयानं 45 साखर कारखान्यांना नोटीस दिल्यानंतर राज्यात कारखान्यांनी एकूण 5,915 कोटी रुपयांची बिलं अदा केली, तर राज्यातील 17 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांशी टप्प्याटप्प्यानं FRP देण्याचा करार केला आहे। राज्यात जवळपास 20 साखर कारखान्यांनी 100% FRP जमा केली आहे, तर 44 कारखान्यांनी 80-90, 61 कारखान्यांनी 60-79, तर 42 साखर कारखान्यांनी 40-59% FRP जमा केली आहे। राज्यातील 19 साखर कारखान्यांनी केवळ 20% FRP जमा केली आहे। ही आकडेवारी 15 फेब्रुवारी पर्यंतची असल्याचं साखर आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितलं। दरम्यान मार्च अखेर थकित FRP 10% ही कमी असेल अशी आशा साखर आयुक्त गायकवाड यांनी व्यक्त केली आहे।